आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या नियामक मंडळाची 10वी बैठक. पूर्वोत्तर राज्य ऊर्जा आणि सेमीकंडक्टर्स परिसंस्थेला नवी ऊर्जा देणारे स्रोत म्हणून उदयास येणार, पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दुसरं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ आज रवाना होणार. आणि दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीती आयोगाच्या नियामक मंडळाची 10वी बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. 2047 विकसित भारतासाठी विकसित राज्य अशी यावर्षीच्या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. या बैठकीत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशाचा विकास साधण्यासाठी कोणती आव्हाने आहेत आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात राज्यांची भूमिका काय असावी या विषयावर चर्चा अपेक्षित आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, कौशल्य वाढवण्यासाठी आणि देशभरात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा केली जाईल. ईशान्य भारत ऊर्जा आणि सेमीकंडक्टर्स क्षेत्राचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं काढले. रायझिंग ईस्ट इन्व्हेस्टर्स परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्र सरकार दहशतवाद किंवा अशांतता पसरवणारे नक्षलवादी अशा घटकांविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबित आहे, असं ते म्हणाले. विकसित भारत निर्माण करण्यासाठी ईशान्य प्रदेशाचा विकास करणं महत्वाचं आहे. ईशान्य प्रदेशातील विविध क्षेत्रातील उत्पादनांचे स्रोत शोधून ते कसे विकसित करता येतील याबाबत विचार करण्याचं आवाहन त्यांनी गुंतवणूकदारांना यावेळी केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला एकंदर 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त निधी हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. मुंबईत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नक्षलवाद विरोधात सुरक्षा दलांनी काल केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात 4 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आणि छत्तीसगडमध्ये 33 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसात भामरागड जंगलात छत्तीसगड सीमेजवळ संयुक्त कारवाई करण्यात आली. या 4 नक्षलवाद्यांवर 3.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा इथून ताब्यात घेतलेल्या 2 नक्षलींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विजापूरमध्ये 24 तर दंतेवाडा जिल्ह्यात काल 9 नक्षलींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं, अशी माहिती विजापूरचे पोलीस उपाधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. विमान वाहतुकीसाठी असामान्य परिस्थितीची माहिती देणारी एक महत्वाची विमान वाहतूक सूचना किंवा संदेश देणारी यंत्रणा म्हणजे नोटम. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी विमानांसाठी जारी केलेल्या नोटमला पुढील महिन्याच्या 23 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नागरी वाहतूक मंत्री किंजराप्पू राममोहन नायडू यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना काल दिली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत आणि पाकिस्तानी विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सरकारी मालकीच्या आणि भाडेतत्वावर घेतलेल्या विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र वाहतुकीसाठी बंद राहील. यामध्ये लष्करी विमानांचाही समावेश आहे, असं ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दुसरं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ आज रवाना होणार आहे. काल परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आणि भारताची दहशतवादाबाबतची कडक भूमिका जगासमोर मांडण्याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी प्रतिनिधीमंडळात काँग्रेस नेते शशी थरूर, भाजपा नेते रविशंकर प्रसाद, बैजयंत पंडा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या चर्चेबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सांगितलं की 1989 पासून भारत कशाप्रकारे अंतर्गत आणि बाह्य दहशतवादी कारवायांना तोंड देत असून भविष्यकाळातील या आव्हानांचा सामना कशा पद्धतीने करू शकेल याची माहिती जगातील देशांना देण्यात येणार आहे. भारताची दहशतवादाबद्दल झिरो टॉलरन्सची भूमिका असून यापुढील काळात भारत याविरुद्ध सर्व शक्तीने लढा देत राहील असं जगाला समजावून देणार आहोत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पहलगाम हल्ला हा दहशतवादी हल्ला होता, केवळ काश्मीरसाठीचा हा हल्ला भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष नव्हता अशी ठाम भूमिका परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल डेन्मार्कमध्ये मांडली. डॉ एस जयशंकर नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोपनहेगनमधील एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पहलगाम हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील एका न्यायालयानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाचं प्रमाणपत्र रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयव्ही लीग शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर गृह सुरक्षा विभागानं हार्वर्डचे स्टुडंट्स अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम वापरण्याचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यानंतर एका दिवसात न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने भारत तिबेट सीमा पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि एसएसबीसह सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 6 महिन्यांच्या आत कॅडर पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे पुनरावलोकन 2021 नियोजित होतं, परंतु ते पुढे ढकलण्यात आलं होतं. न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला गृहमंत्रालयाकडून कॅडर रिव्ह्यू आणि विद्यमान सेवा नियम आणि भारतीय नियमांच्या पुनरावलोकनासंदर्भात कृती अहवाल मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. आयपीएस प्रतिनियुक्ती रद्द करण्यासाठी कार्यान्वित नसलेला सुधारणा निधी, कॅडर रिव्ह्यू, या सुरक्षा दलांची पुनर्रचना आणि भारतीय नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुऊर्जा संदर्भातील चर्चेचा 5वा टप्पा इटलीतील रोम इथं सुरू आहे. अमेरिकेने तेहरानवर लादलेले काही आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात इराणचा अणू कार्यक्रम मर्यादित करण्यासंदर्भात ही चर्चा होत आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 42 धावांनी पराभव केला. 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ 19 षटकं आणि 5 चेंडूत 189 धावांवरच गारद झाला. 14व्या षटकापर्यंत आरसीबीची चुरशीची लढत सुरू होती, मात्र त्यांनी अखेरचे 7 बळी केवळ 16 धावांमध्ये गमावले. सनरायझर्सकडून कर्णधार पॅट कॅमिन्सनं 3 बळी घेतले तर ईशान मलिंगाने 2 बळी घेतले. आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर जयपूर इथं होणार आहे. दोनही संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडले असल्याने या सामन्याचा प्लेऑफचा शर्यतीवर कोणताही परिणाम होणार नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवसात केरळमध्ये दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झालं असल्यानं अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागांवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. केरळमधील 6 जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सूनची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड तसंच पठाण, मथिट्टा, इडुक्की आणि वायनाड या डोंगराळ प्रदेशांसह इतर 9 जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, दक्षिण कोकण आणि कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात तसंच गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या नियामक मंडळाची 10वी बैठक. पूर्वोत्तर राज्य ऊर्जा आणि सेमीकंडक्टर्स परिसंस्थेला नवी ऊर्जा देणारे स्रोत म्हणून उदयास येतील, पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दुसरं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ आज रवाना होणार. आणि दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.